नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठी ईशान्य भारताचा विकास अतिशय महत्वाचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचं आज उद्घाटन करण्यात आलं. ईशान्येकडील वैविध्य हीच मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात ईशान्येकडील 10,000 युवकांनी शस्त्र खाली टाकून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्य सरकारसाठी अष्टलक्ष्मी आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
हमारा नॉर्थ ईस्ट इस डायवर्स नेशन का सबसे डायवर्स हिस्सा है. ट्रेड से ट्रेडिशन तक, टेक्सटाइल से टूरिज्म तक, नॉर्थ ईस्ट की डायवर्सिटी ये उसकी बहुत बड़ी स्ट्रेंथ है. नॉर्थ ईस्ट यानी बायो इकोनॉमी और बाम्बू. नॉर्थ ईस्ट यानी टी प्रोडक्शन एंड पेट्रोलियम. नॉर्थ ईस्ट यानी स्पोर्ट्स एंड स्किल. नॉर्थ ईस्ट यानी इको टूरिज्म का इमर्जिंग हब. नॉर्थ ईस्ट यानी ऑर्गेनिक प्रोडक्ट की नई दुनिया. नॉर्थ ईस्ट यानी एनर्जी का पावर हाउस. इसलिए नॉर्थ ईस्ट हमारे लिए अष्टलक्ष्मी है.
1971 युद्ध आणि बांगलादेशाच्या निर्मितीत सीमा सुरक्षा दलाची महत्वाची भूमिका राहिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथल्या विज्ञान भवनात झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या 22व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आज ते बोलत होते. यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ जवानांचा पदक देऊन गौरव करण्यात आला. निवडणुका, कोरोना काळ तसंच नक्षलवादाचा बिमोड करण्यात सीमा सुरक्षा दलांनी अतुलनीय काम केलं असं शहा यावेळी म्हणाले. राज्याचा आधुनिक शेती आणि वाढत्या यांत्रिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं पारंपरिक अरुंद शेत रस्ते 12 फूट करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात या निर्णयाची माहिती दिली. कृषी अवजारांची ये जा सुलभ व्हावी तसंच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी शेतरस्ते 3 ते 4 मीटर म्हणजेच जवळपास 12 फूट करण्यात येणार आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोल्हापूर इथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इचलकरंजी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसुली विभागांमधील 40 विभागीय स्तरीय कार्यालयांच्या आणि सर्व जिल्ह्यांमधील 42 जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. माहिती उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभागात छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्य कर आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर्गवारीत छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लातूर कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. जागतिक संस्था फिच रेटिंग्जनं आगामी 5 वर्षात भारताच्या जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा अंदाज 6.4% राहील असं म्हटलं आहे. सकल रोजगारात वाढ झाल्यामुळे भारताचा अंदाजित जीडीपी विकास दर 0.2% जास्त असण्याची शक्यता आहे असंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत हा सर्वात वेगानं वाढणारा प्रमुख देश असून पुढील 2 वर्षात 6% जास्त विकास दर वाढणारा एकमेव देश असेल असं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नगरपालिका क्षेत्र वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून काल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. पीएम स्वनिधी, पंतप्रधान आवास योजना, पाणीपुरवठा तसंच नागरिक क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी तत्परतेनं सोडवा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. एफआयएच स्पर्धेच्या युरोपियन फेरीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा काल करण्यात आली. 24 सदस्यीय संघाची घोषणा करताना हॉकी इंडियानं हरमनप्रीत सिंहकडे नेतृत्व सोपवलं आहे तर हार्दिक सिंह उपकर्णधार आहे. 7 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ 7 जून रोजी नेदरलँड विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.